श्लोक 10वा.
वीतराग भय क्रोध मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः. प्रीती भय व क्रोध ही ज्याच्यापासून निघून गेली आहेत, जे मतपरायण झाले आहेत आणि जे माझा आश्रय करून राहिले आहेत, असे अनेक लोक ज्ञानरूपी तपश्चर्येने म्हणजे तप व ज्ञान यांनी शुद्ध झालेले मत स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. ए रवी परापर न शोचिती जे काम न शून्य होती वाटाके वेळी न वचती क्रोधाची. एरवी आपल्याबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत. सदा मियाची आथिले माझी असे वाजियाले की आत्मबोधे तोषले वीतरागजे. माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न झालेले असतात, माझ्याच सेवेकरता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपो तेजाची आराशी की एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी तीर्थरूप. जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात. ते मदभावा सहजे आले मी ते चिते होऊन ठेले ते मजतया उरले पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांगे पितळेची गंधी काळिक जई फिटली होय निश्चेख ते सुवर्ण काई आणिक जोडू जाई जे. सांग बरे, कलंक म्हणजे कळकवण्याचा गुण व काळीमा म्हणजे काळसरपणा, हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची काय जरूर आहे. तैसे यमन यमी कडसले जे तपो ज्ञाने चौखाळले मी तेची ते जाहले एथ संशयो कायस. त्याचप्रमाणे यमन यमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मदरूप झाले, यात संशय कसला. श्लोक 11वा. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वशः. जे जसे मला भसतात त्यांना मीही तसाच भसतो, म्हणजे तसेच फुल देतो. हे पार्थ, मनुष्य मात्र सर्व प्रकाराने स्वभावत माझ्या मार्गाचेच अनुसरण करत. ए रवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. दुसरे असे पहा की जे माझी अशी भक्ती करतात त्यांच्यावर मी उलट तसेच म्हणजे त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील जाहले असे केवळ माझ्याची ठाई. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. श्लोक 12वा. कांक्षत कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर भवती कर्मज. कर्माच्या सिद्धीची म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारे या लोकी देवतांची उपासना करतात, कारण मनुष्य लोकी कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते. परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धी भेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ते मी जो एक त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून या भेदी भेदू देखती या अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चाते. म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेदशून्यता आहे तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नावे देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती. भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी म्हणजे वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असा भेद पाडतात. मग नाना हेतु प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग नाना प्रकारचा हेतु मनात धरून आणि मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परिते कर्मफळ निश्चित ओळखतो. अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परंतप अर्जुना निश्चयाने समज. वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. एरवी चांगला विचार करून पाहिले तर फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकांमध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनंद निपजे कापाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशामध्ये जे पाहावे तेच त्यात दिसते. ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडिसादू होऊन उठी निमित्त योगे. किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो. तैसा समस्ता या भजन मी साक्षी भूतू पै अर्जुन एथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे हे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. श्लोक 13.
चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम्.
गुण आणि कर्म यांचे विभाग करून चार वर्णांचे लोक मी निर्माण केले. या कर्माचा जरी मी करता आहे तरी परमार्थत मी अकर्ता व अव्यय आहे असे जाण.
आता याची परी जाण चारही हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे.
आता याचप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी जे चार वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागांच्या अनुरोधाने उत्पन्न केलेले आहेत.
जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली.
ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झालेली आहे परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना हे ज्याने तत्वत ओळखले तो कर्मबंधापासून मुक्त झाला.
श्लोक 14. नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृह इति माम योभिजानाती कर्म भीर न सबध्यते.
कर्मे मला बंधन करीत नाहीत. कर्मफलाविषयी माझी इच्छा नाही. मला अशा प्रकारे म्हणजे मी आत्मरूप आहे असा जो जाणतो तो कर्मापासून बंध पावत नाही.
एथ एकची हे धनुष्य पाणी परिजाहले गा चहुवर्णी ऐसी गुण कर्म कडसणी केली सहजे.
कारण की निरनिराळे स्वभाव धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या चारही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे.
म्हणून आई के पार्था हे वर्ण भेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागे.
अर्जुना हे सर्व मनुष्य वस्तुत एकच खरे परंतु चार वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावत गुणकर्मामुळे झालेली आहे.
हे मजची स्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा.
म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे मी तिचा मुळीच करता नाही.
श्लोक 15.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं.
अशा प्रकारचा मला जाणून पूर्वीच्या मुमुक्षुनी कर्म केले म्हणून पूर्वीच्यानी म्हणजे जनकादिकांनी परंपरागत केलेले कर्मच तू कर.
मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशिया जाणोनी माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा.
अर्जुना पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मी असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले.
परिते बीजे जैसी दग्धली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू.
परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी, परंतु त्यांना कर्मबंधातून सोडवण्याला तीच कारण झाले.
एथाणि कही एक अर्जुन हे कर्मा कर्म विवंचन आपुलिये चाडे सज्ञान योग्युनो हे.
या बाबतीत अर्जुना आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, हा कर्माकर्मांचा विचार जाणत्या पुरुषांना देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही.
श्लोक सोळावा.
किम कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसेषु भात.
कर्म कोणते आणि अकर्म कोणते या विषया संबंधाने शहाण्या पुरुषांनाही भ्रम पडतो, म्हणून जे जाणल्याने तू अशुभ संसारापासून मुक्त होशील ते कर्म मी तुला सांगतो.
कर्म म्हणिपे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफो निठेले.
कर्म म्हणतात ते कोणते, अकर्माचे लक्षण काय, हा विचार करता करता शहाणे देखील घोटाळ्यात पडले.
जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे ही देखणे संशयी घाली.
जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्याने सराफाच्याही डोळ्यात संशयात घालते.
तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे गिवसी जता आहाती कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती.
तसे संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य असे समजतात ते वास्तविक कर्म असून ते कर्माचे पाशात सापडतात.
वाचून मूर्खाची गोठी कायसी एथ मोहिले गा क्रांतदर्शी म्हणून आता त्याची परियसी सांगेन तुझ.
या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात, तेथे बिचारे मूर्खांची काय कथा, म्हणून आता तीच गोष्ट म्हणजे कर्माकर्म विवेक तुला सांगतो ऐक.
श्लोक सतरावा.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिही.
कर्म म्हणजे काय हे जाणले पाहिजे, विकर्म म्हणजे काय हेही जाणले पाहिजे, कारण कर्माची गती म्हणजे व्याप्ती गहन आहे.
तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एथ.
तर ज्याच्या योगाने स्वभावत म्हणजे आपोआप हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्यांदा करून घेतले पाहिजे.
मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी.
मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे.
पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे येतुले नि काही न गुंफे आपैसेची.
त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही, म्हणजे कर्माने बद्ध होत नाही.
एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्तांचे गा.
एरवी हे जग कर्माच्या अधीन आहे असं याचा म्हणजे या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे, पण अर्जुना ते असो. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण आहे.
श्लोक अठरावा.
कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणी च कर्मय स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत.
कर्माचे ठिकाणी जो अकर्म पाहतो आणि अकर्माचे ठिकाणी कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान जाणावा व सर्व कर्म करता जाणावा.
जे सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाची.
सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्मांबरोबर त्यांच्या फलाची आशा धरत नाही.
आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसी नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे.
आणि कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो.
तरी क्रियाकलापू आघवा आचरतो दिसे बरवा तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा.
तरी जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तो जरी आपण पाण्यात आहो असे पाहत असतो तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत पाण्यात नाही. अथवा नावे हनजोरी गे तो थडीचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने मग आपण या जो जाणे नैष्कर्म्यू ऐसा. त्याप्रमाणे सर्व कर्मांचे आचरण तो करीत असतो पण हे कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. आणि उदो अस्तूचे निप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. आणि सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो पण वास्तविक तो चालत नाही त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले निष्कर्म जाणतो. तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न खडे जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसते म्हणजे मनुष्याचे सामान्य गुण नसतात. तेने न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे काही न करता सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला आंगेची तो. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे फार कशाला तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. श्लोक 19 यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. ज्याची सर्व कर्मे भोगेच्छा व त्याचे कारण संकल्प यांनी विरहित असतात आणि ज्ञानरूपी अग्निने ज्याची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला लोक पंडित म्हणतात. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परिफलापेक्षा कही संचरेना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो पण त्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकलेली आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. श्लोक 20 त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्य तृप्तो निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. कर्माची आणि कर्मफलाची आसक्ती सोडून नित्य तृप्त व निराश्रय होतसा त्या मनुष्य लोकदृष्टीने कर्माचे ठिकाणी प्रवृत्त असला तथापि तो काहीही करत नाही. तो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे. तो शरीराविषयी उदास असतो फलाचा उपभोग घेण्याविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची वोगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. अर्जुना तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवित असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. श्लोक 21.
निराशिर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुरुवन्नाप्नोति किल्बिषम.
इच्छारहित चित्त व आत्मा यांचे नियमन केलेला, सर्व उपाधींचा त्याग केलेला, शरीर स्थितीला आवश्यक तेवढे कर्म करणारा असा जो मनुष्य त्याला पाप लागत नाही.
कैसे अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनी या आशा कुरोंडी अहं भावेसी.
अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन टाकून नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो.
म्हणून अवसरे जे जे पावे कि तेने चितो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही.
म्हणून वेळेवर जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो, त्याला आपले व परके ही दोन्ही नाहीत.
तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये आईके ते आहे तोची जाहला.
तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो तेच तो झालेला असतो.
चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो.
पायाने जे चालतो तोंडाने जे काही बोलतो तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच स्वतः झालेला असतो.
हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचून नाही आता कवणते कर्म काही बाधी तया ते.
हे असो पहा हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही आता त्याला कर्म ते कसले व बाधा ते काय करणार.
श्लोक 22.
यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते.
न मागता जे शरीर पोषणाला आवश्यक असे अन्न वगैरे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा आपपर भावरहित निर्मत्सर काही मिळो अथवा न मिळो ज्याला त्याबद्दल हर्ष वाटत नाही असा पुरुष लौकिक दृष्ट्या जरी कर्म करताना दिसतो तरी तो त्या कर्माने बंध पावत नाही.
हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काही म्हणिजे बोलवरी.
ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही तो निर्मत्सर आहे हे काय शब्दाने बोलून दाखवले पाहिजे का.
म्हणून सर्वां परी मुक्तो तो सकर्मुची कर्मरही तू सगुण परी गुणाती तू एथ भ्रांती नाही.
म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही.
श्लोक 23.
गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस यज्ञायाचरत कर्म समग्रम प्रविलीयते.
ज्याची कर्मफलाविषयीची आसक्ती नष्ट झाली आहे, जो धर्म अधर्मादी बंधांपासून मुक्त झाला आहे, ज्ञानाचे ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरता कर्माचरण करतो त्याचे ते सर्व कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावते.
तो देह संगे तरी असे परिचैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे चोखाळू भला.
तो देहधारी तर असतोच पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो, परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते.
ऐसा ही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी ती ये लया जाती निश्चेखे तयाच्या चिठाई.
असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात.
अकाळीची अभ्रेजैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदयली साती.
आकाशात अकाळी आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात.
तैशी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा.
त्याचप्रमाणे वेदाने सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ते शेवटी ऐक्यालाच मिळतात. म्हणजे त्याच्या ठिकाणी दुजा भावच नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात.